अपना बेगाना सीधा अपना अपना बेगाना
वाजिद अली शहाना जेव्हा अयोध्या सोडावी लागली तेव्हा केलेली आहे. अंगना तो पर्वत भई दहली भई विदेश. माझी दिल्लीत मला परदेश झालेली आहे. एक दहली म्हणजे दिल्ली होते आणि दिल्ली म्हणजे उंबरठा होते.
चली पिया